मणिपुर जी प्रादेशिक खबरें बागा वरवीं मोनाली प्रभु तुमकां राष्ट्रीय खबरो दिता। मुखेल खबरो, सरकारान तुर्कीचे ग्राउंड हँडलींग फर्म सेलेबी एअरपोर्ट सर्विसेस इंडिया प्रायव्हेट लिमिटेडची सुरक्षा मंजुरी तात्काळ रद्द केल्या। जामिया मिलिया इस्लामिया हांणी तुर्की सरकारा कडेन संबंधित आशिल्ल्या संस्था बरोबरचे सगळे सामंजस्य करार तात्काळ स्थगीत केल्या। लंडनच्या उच्च न्यायालयान हिऱ्याचो वेपारी नीरव मोदीची नवी जामीन याचिका भायर मारल्या। युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर झेलेन्स्की हांणी इस्तांबुलांत रशिये बरोबर जावपा आशिल्ल्या शांतता चर्चेन आपूण हाजीर रावचो ना अशें जाहीर केला। खेलो इंडिया युथ गेम्स 2025 काल सांजवेळा बिहारांत समारोप जालो। आतां पुराय खबरो, सरकारान तुर्कीचे ग्राउंड हँडलींग फर्म सेलेबी एअरपोर्ट सर्विसेस इंडिया प्रायव्हेट लिमिटेडची सुरक्षा मंजुरी तात्काळ रद्द केल्या। काल जारी केल्ल्या आदेशान नागरी विमान वाहतूक सुरक्षा ब्युरोन म्हळा की राष्ट्रीय सुरक्षेच्या हिता खातीर हो निर्णय घेतला। ह्या कंपनी खातीर सुरक्षा मंजुरी BCAS महासंचालकान नोव्हेंबर 2022 दिल्ली। सेलेबी एव्हिएशन दिल्ली, मुंबय, बँगलोर, हैदराबाद, गोय, कोचीन, कन्नूर सहित 9 शारांतल्या विमानतळांचेर प्रवासी हँडलींग, उड्डाण संचालन, कार्गो आनी टपाल सेवा तशेंच एरोब्रिज आनी वेअरहाउस सेवाचें वेवस्थापन करता। BCAS निर्देशका पाळो दिवन दिल्ली आंतरराष्ट्रीय विमानतळ लिमिटेडान इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळार ग्राउंड हँडलींग आनी कार्गो संचालना खातीर जापसालदार आशिल्ल्या सेलेबी संस्थांकडेन आपलो संबंद औपचारीकपणान सोपयला। सातत्यानी परिचालन स्थिरताय सुनिश्चित करपा खातीर डायल सध्याच्या ग्राउंड हँडलींग सेवा पुरवणदार AISATS आनी बर्ड ग्रुपाकडेन सक्रियपणान समन्वय करता। कार्गो ऑपरेशन्साच्या बाबतीन डायल कार्गो संचालन अखंडीतपणान सुनिश्चित करपा खातीर पूर्व मंजूर कार्गो हँडलांपैकी एकाची नेमणूक करपाचे देखील काम करता। इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळार कार्गो आनी ग्राउंड हँडलींग सेवा खातीर सेलेबी संस्थांनी सध्या कार्यरत आशिल्ल्या कर्मचाऱ्यांक तात्काळ नव्या नियोक्त्याकडे हस्तांतरित करतले अशी हमी डायलान दिल्या। जवाहरलाल नेहरू विद्यापीठ JNU उपरांत जामिया मिलिया इस्लामिया हांणी तुर्की सरकाराकडे संबंधित आशिल्ल्या संस्था बरोबरचे सगळे सामंजस्य करार म्हणजे MOU तात्काळ स्थगीत केल्ल्याची घोषणा केली। सोशल मिडिया पोस्टान जामियान म्हणा ते राष्ट्रा बरोबर खंबीरपणान उभे आसा। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांच्या अध्यक्षतेखाला काल मत्स्य व्यवसाय क्षेत्राची प्रगती आनी फुडाराची येवजणेचो नियाळ घेवपा खातीर बसका जाली। ह्या बसकेन खोल दर्यान नुस्तेमारी आनी समुद्री खाद्य निर्यात हांचेर भर दिल्लो। ह्या बसकेक केंद्रीय नुस्तेमारी मंत्री राजीव रंजन सिंग आनी वरिष्ठ अधिकारी हाजीर आशिल्ले। सोशल मिडियाचेर केल्ल्या पोस्टान मोदी हांणी सांगले, सरकार ह्या वाठाराक खूप म्हत्व दिता आनी ह्या क्षेत्रा संबंधित मुळावी बांदावळ सुदारपा खातीर व्हडा प्रमाणात वावर केला। देशांतल्या नुस्तेकारांक बाजारांत चड प्रवेश मेळपाची तशेंच रिणाची खात्री सरकारान केल्या अशें तांणी सांगलें। धोकादायक स्वरुपाच्या कोयराची हातान सफाई करपाची पद्दत बंद करपा खातीर सर्वोच्च न्यायालयान दिल्ले 14 निर्देश बेगोबेग चालीक लावचे अशें राष्ट्रीय मानवाधिकार आयोगान सगळ्या राज्यांक सांगलां। धोकादायक कोयर हातान निवळ करपाची पद्दत चालू आशिल्ल्याच्या फाटभुंयेर आयोगान राज्य आनी केंद्रशासित प्रदेशांच्या सगळ्या मुखेल सचिवांक आनी प्रशासकांक पत्र बरोवन सर्वोच्च न्यायालयान 2023 आपल्या म्हत्वाच्या निकाला अंतर्गत दिल्ल्या 14 निर्देशांची तातडीन अंमलबजावणी जातली हाची सुनिश्चित करची अशे निर्देश दिल्यात। ही पद्दत मानवी हक्कांचे खासा करून सन्मानासह जगपाच्या हक्काचे आणि कायद्यासमोर प्रत्येक जण समान आशिल्ल्याच्या तत्वाचे गंभीर उल्लंघन आशिल्ल्याची बाबूय आयोगान नमूद केल्या। घटनात्मक आणि कायदेशीर संरक्षण असून लेगीत देशांतल्या कांय वाठारांनी धोकादायक कोयर हातांनी साफ करपाविशीचे वृत्त येता असे निरीक्षण आयोगान नोंद केले। सर्वोच्च न्यायालयान 29 दिल्ली, मुंबय, चेन्नय, कोलकाता, बँगलोर आनी हैदराबाद या 6 मुखेल शारांनी अशा पद्दतीन सफाई करपाक पुरायपणान बंदी घालपाची घोषणा केली। ह्यो खबरो तुम्ही आकाशवाणी वेल्यान आयकतात।
तुमच्या भोवतणच्या आणि संसारातल्या ताज्या घडणुकांच्या माहिती खातीर आकाशवाणी पणजीच्या म्हादय चॅनलाक मुजरत ट्यून करात। ऐकात सकाळी 7:25 आणि सांजवेळा 7:20 कोकणी प्रादेशिक बुलेटिन, तसेच सकाळी 8:40 आणि सांजवेळा 6:30 कोकणी राष्ट्रीय बुलेटिन। एक्सचेर आमका फॉलो करात आकाशवाणी न्यूज पणजीचेर।
लंडनच्या उच्च न्यायालयात हिऱ्याचा व्यापारी नीरव मोदीची नवी जामीन याचिका बाहेर मारल्या. नीरव मोदी थंय कादीन दासा आणि आपला मामा मेहुल चोक्सी बरोबर केल्या 13,000 कोटी रुपयांच्या पंजाब नॅशनल बँक PNB फटवणूक प्रकरणात भारतान वांछित असा. नीरव मोदीन काल लंडन न्यायालयात आपल्या प्रत्यार्पण विनंतीचे निर्णय जाय मेरेन जामीनाची सुटका मेळची मागणी केली. क्राऊन प्रोसिक्युशन सर्व्हिसच्या आदवोगादान जामीनाच्या युक्तिवादांक खर विरोध केलो. ताका या खातीर लंडनात गेल्ल्या तपास आणि कायदो अधिकाऱ्यांचो आसपाव आशिल्ल्या CBIच्या वरिष्ठ पंगडान सक्षमपणान मदत केली. भारत आणि युरोपीय संघ EU हांणी दर्यांतल्या प्लास्टीक कोयराचो प्रश्न हाताळपा खातीर आणि कोयरांतल्यान हायड्रोजन तयार करपा खातीर तंत्रगिन्यान विकसित करपाचो हेतू आशिल्ले 2 मुखेल संशोधन आणि नवनिर्माण उपक्रम सुरू केल्या. 391 कोटी रुपयांची संयुक्त गुंतवणूक करून हे उपक्रम सुरू झाले. संसारिक यत्न झाले तरी दर्याच्या प्रदूषणाक लागून जैवविविधतायेक धोको निर्माण जावपाक लागला. पर्यावरण यंत्रणेन बाधा येता आणि मनशाच्या भलायकीचेर परिणाम जावपाक लागला. या फाटभुंयेर भारत आणि युरोपीय संघटनेन दर्याच्या प्रदूषणा आड झुजपा खातीर एका सहकार्याचो कार्यक्रम सुरू केला. तातूंत दर्यांतल्या प्लास्टीक कोयराचेर खासा लक्ष केंद्रीत केला. युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर झेलेन्स्की हांणी इस्तानबुलांत रशिये बरोबर जावपा आशिल्ल्या शांतता चर्चेंत आपूण हाजीर रावचो ना अशें जाहीर केलां. पूण दोनी देशांमधलो तणाव उणो करपा खातीरच्या प्रयत्नांक फाटिंबो दिवपा खातीर युक्रेन संरक्षण मंत्री रुस्तम उमेरोव हांच्या फुडारपणा खाला शिष्टमंडळ धाडटले. अंकारांत उलयतना राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की हांणी संवादाक खातीर युक्रेनच्या वचनबद्धतेची पुष्टी केली. पूण रशियेच्या हेताविशी दुबाव उक्तायलो. मॉस्कोच्या प्रतिनिधी मदीं मुखेल निर्णय घेवपी अधिकारी नाशिल्ल्याचे ताणी नदरेक हाडले. अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री मार्को रुबियो हांणी प्रभू प्रतिक्षित शांतता चर्चेंत सहभागी जावचो ना अशें म्हळां. भारतीय हवामान खात्यान फुडले 3-4 दीस देशाच्या ईशान्य वाठारांनी गडगड मारून उटंगाराच्या पावसाचो अदमास उक्तायला. हवामान खात्यान फुडले 3-4 दिसांत किनारी आंध्र प्रदेश, यानम, रायलसीमा, तेलंगणा, कर्नाटका, तामिळनाडू, पुडुचेरी, करायकल, केरला आणि माहे या वाठारांनी गडगड जोगला मारून आणि वादळी वारे मारपाचो अदमास उक्तायला. फाल्यां पंजाब आणि हरियाणात आणि आयताराच्यान जम्मू काश्मीर, लडाख, गिलगिट, बाल्टिस्तान, मुजफ्फराबाद, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, उत्तर प्रदेशांत अशीच परिस्थिती आसपाची शक्यताय आसा. फुडल्या 2 ते 3 दिसांत बिहार, उदेंत उत्तर प्रदेश आणि अस्तंत राजस्थानात कालोराच्या ल्हारांची शक्यताय आसा. खेलो इंडिया युथ गेम्स 2025 काल सांजवेळा बिहारात समारोप झाला. पाटणाच्या पाटलीपुत्र खेळा संकुलात रंगयाळ्या आणि मनरिजवण करपी समारोप सुवाळ्यात या खेळांचो समारोप झाला. या महिन्याच्या 4 तारखेक ही सर्त सुरू झाली. या सर्तीत महाराष्ट्रान 158 पदकां मिळवून पहिली सुवात मिळयली. 117 पदकां घेऊन हरियाणान दुसरे सुवात, राजस्थानान 60 पदकां घेऊन तिसरी सुवात मिळयली. भारतीय महिला क्रिकेट पंगडाच्या 28 जून ते 22 जुलै मजगती जावपी इंग्लंड दौऱ्या खातीर BCCI भारतीय पंगडाची घोषणा केल्या. या दौऱ्यात 5 T20 आंतरराष्ट्रीय खेळामाळ आणि त्या उपरांत 3 एकदिवसांची आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळामाळ जातली. हरमनप्रीत कौर दोन्ही खेळा प्रकारात पंगडाचे कर्णधार पद सांभाळतले आणि स्मृती मानधना उपकर्णधार आसतले. 15 वांगड्यांच्या T20 पंगडात शेफाली वर्मा, जेमिमा रॉड्रिक्स आणि दिप्ती शर्मा या सारख्या मुखेल खेळगड्यांचा आसपाव असा. निमाणे परतून एक फावट काय मुखेल खबरो. सरकारान तुर्कीचे ग्राउंड हँडलिंग फर्म सेलेबी एअरपोर्ट सर्व्हिसेस इंडिया प्रायव्हेट लिमिटेडची सुरक्षा मंजुरी तात्काळ रद्द केल्या. जामिया मिलिया इस्लामिया आणि तुर्की सरकाराकडे संबंधित आशिल्ल्या संस्थांबरोबरचे सगळे सामंजस्य करार तात्काळ स्थगित केल्या. लंडनच्या उच्च न्यायालयात हिऱ्याचो व्यापारी नीरव मोदीची नवी जामीन याचिका भायर मारल्या. खेलो इंडिया युथ गेम्स 2025 काल सांजवेळा बिहारात समारोप झालो. इतल्यान ह्यो राष्ट्रीय खबरो सोपल्यो. आकाशवाणी पणजी केंद्राच्यो फुडल्यो राष्ट्रीय खबरो तुमकां आयकुपाक मेळटल्यो आज सांजवेळा 6:30.